नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सन्नाम सुमदनाम करुणानदनिजान्तराम सुधाप्लावितं भूपृष्ठान्मार्द्र गन्धानुलेपनाम ध्यायेन्वकरमिष्टस्थां श्वेताङ्कारभूषितां
manchen scheint es anmaßend, an eine besondere Vorsehung zu glauben oder sich für ein Werkzeug in den Händen Gottes zu halten. Aber ich finde, dass jeder seine besondere Vorsehung hat, und ich sehe, dass Gott sich der Hacker des Arbeiters bedient und im Mund eines kleinen Kindes plappert, schrie Aurobindo.